कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरी बोल। तर आपलं भाग्य की मागच्या दोन आठवड्यांपूर्वी श्रीमान राधा गोपीनाथ प्रभू आले होते, स्मरण आठवते, आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला वैकुंठाचं वर्णन केलं होतं। आणि आजच्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत, यद गतवान निवर्तनते तद धाम प्रभू। एकदा त्या ठिकाणी गेलं की पुन्हा इथे यायचं काही काम नाही। आणि हे जे भौतिक जग आहे ह्याचं वर्णन सांगितलेलं आहे, दुःखालय अशाश्वतम, जन्म मृत्यू जरा व्याधी। आपलं जर नाही तरी जबरदस्तीने आपल्याला या ठिकाणी कोण ना कोणी आपल्यावरती हे लादलेलं आहे। सर्वांचं जन्म झालेला आहे, ज्याचं जन्म झाला त्याचं काय निश्चित आहे, कोणाचं पण इच्छा नाही। आता समजा आग लागलं तर आपण आगीमध्ये हात घालणार काय? आपण टाळणार ते का? कारण कोणाला पण इच्छा नाही इथं दुःख घ्यावं म्हणून, इच्छा असते का दुःख घ्यावं म्हणून? पण तरी पण जबरदस्तीने दुःख आपल्यावरती लादलं जाणार। कोणी व्यक्तीला जर मर म्हटलं तर सुखाने कोणी मरणार? शक्यतो करणार की हे डॉक्टर आहे ते डॉक्टर आहे काही ना काही उपाय। आता शेवटी नाईलाजच झाला तर आता म्हणणार हरे कृष्ण, जबरदस्तीने त्याला मराठी। ह्याचं कारण काय? आपला का मरावं वाटत नाही? हा, कारण आपण स्वत आहे, कारण मी शाश्वत आहे त्यामुळे मला नाही, स्वाभाविक आहे। कारण की मी आत्मा आहे त्यामुळे मला मरावं वाटत नाही, कारण आत्म्याचा स्वभावच आहे सत, सच्चिदानंद आत्मा आहे, सच्चिदानंद आहे। पण आपण आपलं सच्चिदानंद स्वरूप या ठिकाणी प्रकट करू शकत नाही। याचं कारण काय? आपण ज्या वातावरणामध्ये राहते ते पण दूषित आहे, आणि ते वातावरणाचा आपल्यावरती परिणाम होणारच। आणि त्याचं पहिलं परिणाम आहे ते म्हणजे आपण हे भौतिक शरीर धारण केलं। हे शरीर धारण केलं हेच आपल्या आजाराचं लक्षण आहे। हे शरीर कसं आहे? भौतिक शरीर आपण धारण केलेलं आहे, याचा अर्थ आपण आजारी अवस्थेमध्ये, इन्फेक्टेड सिच्युएशनमध्ये। आपलं मूळ स्थिती कसं आहे? सच्चिदानंद आहे, आपण शाश्वत आहेत, आपण पूर्ण ज्ञानमय आहेत, आणि आपण सदैव आनंद पाहिजे। पण ह्या जगामध्ये अशी अनुभूती आपल्याला कधीच येत, आणि ह्या जगामध्ये आपण प्रत्येक जण पाहिलंय तर तो कसा आहे? असत अचित निरानंद। थोडा वेळ लोक आनंदी असतात, नंतर पुन्हा दुःखी होत। त्याचं आपण काय केलं पाहिजे? स्वतःला जे आध्यात्मिक जगताकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि भगवान चैतन्य महाप्रभू आपल्याला ते विधी शिकवण्याकरता आले। म्हणून चैतन्य महाप्रभूंचं जे चरित्र आहे त्याचं नाव काय? चैतन्य चरित अमृत। सर्वांनी घेतलंय, सर्वांनी वाचायला सुरू केलं असावं। तर हे पुस्तकाचं नावच आहे चैतन्य चरित अमृत। याचं जर तुम्ही फोड केलं तर चैतन्य, चैतन्य म्हणजे काय? आत्मा, जो की चेतनामय आहे। तसं हे माईक सिस्टीम आहे, हे लाकूड आहे, हे काय? जड तत्व आहे। आता हा चिडा जो अंगावर त्या मारतो तो कोण आहे? चेतन आहे, त्याला चेतन आहे, चैतन्य आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये चैतन्य खेड्यामध्ये चैतन्य आहे की नाही? चरित्र म्हणजे काय? एखाद्याचं चरित्र, स्वभाव। म्हणतो याचं चरित्र चांगलं आहे, याचं वाईट चरित्र आहे, चांगलं चरित्र आहे, याचं स्वभाव। मग हे आत्म्याचं चरित्र। आणि अमृत, अमृत म्हणजे काय? जे कधी मरण पावत नाही। तर सध्या जो आत हा मरण पावणाऱ्या अवस्थेमध्ये आलेला आहे, आणि त्यामुळे तो आपलं चरित्र परिपूर्ण रीतीने दाखवू शकत की नाही। आत्म्याचा स्वभाव आहे ते आग आहे, पण आगीला वरून झाकून टाकलेले। तर अग्नी म्हणजे काय? अग्नीचे काय गुणधर्म असतात? दोन गुणधर्म आहेत अग्नी म्हणजे, दोन गुणधर्म, एक तर प्रकाश, दुसरं म्हणजे उष्णता। पण जेव्हा अग्नी आवृत्त झालेली आहे एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा कशामध्ये, तर ती प्रकाश पण देणार आणि कदाचित उष्णता पण दाखवू शकणार। तर ते आवृत झाले. तर जोपर्यंत आत्मा हा भौतिक शरीरामध्ये आवृत झालेला आहे तर तो आपलं चरित्र पण शकत नाही. पण चैतन्य महाप्रभू स्वतः भगवंतच आहेत आणि ते आपलं दिव्य भाव प्रकट करतायत, म्हणून त्याला म्हणले चैतन्य चरित अमृत. जेव्हा आत्मा अमर अवस्था प्राप्त करेल तर त्यावेळेस तो कसा होईल? चैतन्य महाप्रभू जसं चरित्र करून दाखवतायत त्यांच्यासारखा तो सदैव दिव्य आनंदामध्ये राहील. आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 राम. सगळ्याला मान्य की आपण चैतन्य महाप्रभूंचं चरित्र का अभ्यास करत आहे, कारण त्यांचं जे चरित्र आहे हे कोणत्या स्थितीमधलं चरित्र आहे? चैतन्यमय स्थिती जेव्हा आत्म्याला प्राप्त होईल त्यावेळेस तो कसा असेल? चैतन्य महाप्रभू ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणे सदैव कीर्तन गाण नर्तन, कृष्ण कीर्तन गायतन करो, सदैव दिव्य आनंदामध्ये चैतन्य महाप्रभू मग्न राहायचे. कधी रडायचे, कधी हसायचे, कधी हसायचे, कोणाचं स्मरण करत? कृष्णाचं. मग तुम्ही म्हणाल आपण मग आपण हे सध्या स्वभाव असं का दाखवू शकत नाही? आपण जर एकदम तसं वागायला लागलं तर लोक आपल्याला वेडं म्हणतील, हे की नाही? तर आपण आपला का दाखवू शकत नाही? हो माताजी, आपण टेन्शनमध्ये का राहतो सारखं? हां काय बद्ध झालेले आहेत आप, बद्ध झाले. तर बद्ध का झालेले आहेत आपण? कोणी आपल्याला बांधलेलं आहे? आपण तर चैतन्य महाप्रभूचा आश्रय घेऊन लगेच गौर नीता की जय म्हणू शकतो. आपला कोणी बांधलेलं आहे? हां मायाने. दिसते का माया आपल्याला? माया दिसत नाही पण मायाने आपल्याला बांधून टाकले. आणि माया आहे भगवंताची माया. कोणी तयार केलेली आहे? भगवंताची. मम माया दुरत्यया दैवी एष गुणमयी मम माया दुरत्यया. दुरत्यया म्हणजे इम्पॉसिबल. कोणी पण मायेच्या पलीकडे जाऊ शकत? दैवी आहे माया. पण कशी आहे? दैवी आहे. दैवी एष गुणमयी मम माया दुरत्यया अमेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. तर जे कोणी भगवान कृष्णाचा आश्रय घेतील ते मायेच्या. बघा सगळ्या जगामध्ये जर तुम्ही न्यूज पेपर वाचाल तर सगळ्यांना वाटते की इथे आपल्याला एकदम सगळं भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे, वाईट गोष्टी सगळं मुक्त करायचं आहे, सगळ्यांना आजीवन तयार करायचंय. पण या जेलमध्ये ते होऊ शकत नाही, कारण ज्याने कोणी जेल तयार केले त्यांनी कैद्यांनाच टाकलेलं आहे. आणि जे चोर लोकांचे आहे त्यांच्या एकतेला फारसा काही अर्थ नाही. सगळ्यांनी समजा चोरी करून माल आणलेला आहे आणि आता म्हणलं की चल आता प्रामाणिकपणे वाटून घ्यायचं बरं का, हे माझं प्लॉट, हे तुमचं प्लॉट, असं कसं होईल ना? तुमचं प्लॉट आहे, माझं प्लॉट आहे, सगळं भगवंत. जगाचं कानाकोपरा कोणाच्या मालकीचं आहे? भगवंताच्या मालकीचं आहे. आणि त्यामुळे हाच मोठा भ्रष्टाचार आहे की आपण काय केलं आहे, भगवंताचं प्रॉपर्टी हे आपल्याला लावलं आहे की नाही? सगळ्यांनी आता प्रामाणिकपणे आपलं आपलं प्रॉपर्टी डिक्लेअर करा. आता मिनिस्टरचा ऑर्डर आहे, प्रत्येकाने आपलं आपलं प्रॉपर्टी डिक्लेअर करा. हां हे माझं एवढं स्क्वेअर फूटचं बंगला आहे, एवढं माझं शेती आहे, हे आहे, ते आहे, ठमकं आहे. हे सगळं भ्रष्टाचार आहे. का भ्रष्टाचार आहे? ओरिजिनल कोणाच्या मालकीचं आहे? ईशावाचम इदम सर्व यत्किंचित जगत्याम. जगताची प्रत्येक क्षर अचर वस्तू कोणाच्या मालकीची आहे? तेन त्यक्तेन भुंजिता मा ग्रधत कस्य सिद्ध. जेवढं आहे तेवढं तुम्हाला कोटा भगवंत दिलेलं आहे, तेवढं तुम्ही ठेवा. बरं, जगाचे इतर सगळे प्राणी ह्या तत्वाचा नियम पाळतात. समजा तुम्ही असं एक पोतं रस्त्यावरती विखरून टाकलं, समजा टाकलं इथे आपण प्रयोग केलं उद्या, एक्सपेरिमेंट, सत्याचे प्रयोग. हां आपण टाकलं एक पोतंवर तांबे, तर प्रतिमने पक्षी येतील काय करतील? आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं खातील, वाटलं थोडंसं घेऊन जातील आपल्या घरट्यामध्ये एक दोन चारदा. पण मनुष्य सगळं पोतच घेऊन जाईल. हे जे मनुष्याचं आहे हे लोभी प्रवृत्तीमुळे काय झालेलं आहे, पूर्ण मध्ये हे इम्बॅलन्स तयार झाले. आणि त्यामुळे आपण किती जरी प्रयत्न केलं तरी या भौतिक जगामध्ये आपण शाश्वत वैकुंठ आवरण तयार करू शकत. मोठे मोठे समाज सुधारक आले आणि काळाच्या ओघामध्ये निघून गेले. समाज मात्र जशाला तसं शेपटी वाकडते. याचं कारण काय? ज्याने तयार केले त्याने सांगितले बाबा रे इथं तू प्रयोग करू नको, तू काय कर आता वैकुंठाला ये. तू काय कर वैकुंठ. यत गतवान निवर्तनते तद्धाम परम. सरळ वैकुंठाला यायचं का? आता निर्णय घ्या. हे जन्म शुद्धी एक्सप्रेस आहे, याच्यामध्ये बसायचं की नाही, नाही तर काही हरकत नाही. इथे तुम्ही प्रयत्न करा, तुमचं डेलिगेशन, तुमचं अपोजिशन, हे ते